हॅलो, गुड आफ्टरनून सर. परांजपी स्कीम मधून वैभव बोलतोय. मी भूषण सरांशी बोलतोय. हा सर, मी तुम्हाला इव्हेंट साठी इन्व्हिटेशन दिलं होतं. 8 फेब्रुवारीला तुम्ही व्हिजिट करणार होते, तर व्हिजिट केलं होतं ना तुम्ही? हा, भूषण सरांकडे कॉल केला होता मी. भूषण कुलकर्णी. अच्छा, ओके. अच्छा, मग तुम्हाला कॉल केला होता का? परांजपे स्कीम मधून बोलतोय सर मी, वैभव. इव्हेंट साठी कॉल केला होता. इव्हेंट आमचा होणार होता 8, 7, 8, 9 फेब्रुवारीला. तर 8 फेब्रुवारीला व्हिजिट करतो असं म्हणाले. प्रॉपर्टीज रिलेटेड सर, फ्लॅट्स वगैरे. ओके सर, त्यांचा नंबर सांगता का? 98 81 96 44. ओके सर, थँक्यू. सर कसं होतं, आमचं 7, 8, 9 फेब्रुवारीला इव्हेंट झाला होता प्रभात रोडला, जिथे सर पुण्यामधल्या आमच्या जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत ना त्या सगळ्याच एक्झिबिशन झालं होतं एका ठिकाणी. आम्ही त्याच्यावरती डिस्काउंट सुद्धा ऑफर केले होते. तर आता कसं झालंय, आम्ही त्या इव्हेंट नंतर संडे पर्यंत ते डिस्काउंट एक्सटेंड केले आहे. म्हणजे आमच्या प्रॉपर्टीज चालू आहेत सर वेगवेगळ्या ठिकाणी, जसं की भुगाव आहे, भुगाव, हिंजवडी, वाकड, सातवडे, रहाटी, बानेर, बावधान आहे, सिंहगड रोड, धायरी, खेड, शिवापूर, कर्वे रोड, अशा ठिकाणी आमचे साईट चालू आहेत. तर जर तुम्हाला एखादा फ्लॅट वगैरे कुठल्या साईटवर जायचं असेल त्या साईटवर तुम्ही व्हिजिट केलं तर संडे पर्यंत. कुठं सर? धानोरी, विश्रांतवाडी या साईडला नाही आहेत सर आमचे. नाही सर, त्या साईडला नाही आहेत आमचे. सगळे हिंजवडी वगैरे या साईडला आहेत. डेक्कन नंतर तर कर्वे रोडला आहे. हा सर, कॉस्टली आहे. 2.7 करोड पासून स्टार्टिंग आहे. हा सर, किती पर्यंत बजेट आहे सर तुमचं? 50 लाखापर्यंत. ओके, फक्त पण सर तुम्हाला एरिया म्हणजे विमान नगर लोहगाव इथेच पाहिजे का? हा मग ओके ओके सर, डायरी चालेल का तुम्हाला? नाही सर, डायरी स्वारगेट पासून आहे. आणि सिंहगड रोड ला पण आमचा प्रोजेक्ट आहे मधुकोश म्हणून. सिंहगड रोड पासून तो स्वारगेट जवळ. अच्छा, भूषण सरांना. ओके 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 हा चालेल. ओके सर, काय प्रॉब्लेम, मी त्यांना कॉल करून सर. थँक्यू.